नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा थंडावल्या. राज्यात 11 मतदारसंघात परवा मतदान. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज. आणि परभणीत गेल्या 2 दिवसात उष्माघाताचे 2 बळी. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा आज थंडावल्या. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये परवा 13 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी लागणारं साहित्य, साधन सामुग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आली आहे. या 11 मतदारसंघात एकूण 298 उमेदवार निवडणूक लढवत असून एकूण 23,284 मतदान केंद्रावर 53,959 बॅलेट युनिट, 23,284 कंट्रोल युनिट आणि 23,284 व्हीव्हीपॅट यंत्राच्या आधारे 2,28,01,151 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी आज आष्टी इथं प्रचारसभा घेतली. बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या न्याय हक्कांसाठी दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा वसा घेऊन पंकजा मुंडे या कार्यरत असल्याचं पवार यांनी नमूद केलं. परळी इथं पंकजा मुंडे यांची प्रचार सांगता सभा झाली. यावेळी महायुतीचे नेते महादेव जानकर, संभाजी पाटील निलंगेकर, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. बीड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड इथं प्रचारसभा घेतली. शेतकऱ्यांच्या हिताची जाणीव ठेवणाऱ्याला जनता साथ देईल असं पवार यांनी सांगितलं. सर्व जाती धर्मपंथांना सोबत घेऊन चालणारं सरकारच देश चालू शकतं असंही पवार यांनी नमूद केलं. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज नंदुरबार इथं महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. काँग्रेसच्या राजकारणाचा पाया महात्मा गांधींनी रचला. सत्याच्या रस्त्यावर चालण्याची त्यांनी शिकवण दिली. मात्र भाजपकडून आदिवासींची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गांधी यांनी केला. छत्रपती संभाजीनगर इथं आज सकाळपासूनच सर्वच राजकीय पक्षांची प्रचारासाठी लगबग सुरू आहे. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या समर्थकांनी शहरातून दुचाकी फेरी काढल्या. दोन्ही बाजूंचे समर्थक क्रांती चौक इथं समोरासमोर आले असता जोरदार घोषणाबाजीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती पूर्वपदावर आणली. एमआयएमचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांनी आज फुलेनगर, एकनाथनगर, मिलिंदनगर, नागसेननगर आदी ठिकाणी पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी आज बेगमपुरा इथून प्रचार रॅली काढली. जालना लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी प्रचार फेऱ्यांसह मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आमदार संतोष दानवे यांनी भोकरदन शहरात प्रचार फेरी काढली. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांनीही मतदारसंघातल्या विविध गावांमध्ये प्रचार फेरी कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केलं. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नसून माध्यमांना या विधानाचा अर्थ समजला नसल्याचं भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक निकालानंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अशा आशयाचं विधान पवार यांनी केलं होतं. मोदी यांनी यावर बोलताना काँग्रेस पक्षात जाण्याऐवजी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत जावं तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करावं असा सल्ला मोदी यांनी दिल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षांकडून परिपक्वतेचं दर्शन होत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तान संदर्भातल्या विधानावर त्यांनी ही बाब नमूद केली. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7:15 प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामाजिक संपर्क माध्यमावरूनही ऐकता येईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे रोजी मतदान होत आहे. मतदारांना मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक आयोगानं आपल्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय मोबाईल एसएमएस सेवेद्वारेही मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये इंग्रजीत ECI स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून 1950 या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. त्यांना तत्काळ मेसेजद्वारे मतदार यादी क्रमांक आणि मतदार क्रमांक पाठवण्यात येत आहे. परवाच्या मतदान प्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची सुविधा तसंच दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर्स उपलब्ध असणार आहेत. याशिवाय मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेदरम्यान मतदार आणि कर्मचारी यांच्यासाठी एकूण 2374 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले असून तिथं 24 तास वैद्यकीय अधिकारी आणि आवश्यक कर्मचारी उपस्थित ठेवण्यात आले आहेत. जालना इथं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुकींशी संबंधित विविध कक्षांना भेट दिली तसंच औद्योगिक वसाहतीमधल्या मतमोजणी केंद्रासह स्ट्रॉंग रूमची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण पांजाळ, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. बीड शहरातील चंपावती विद्यालयातल्या मतदान केंद्राची आज जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पाहणी केली. महिला मतदारांच्या अर्भकांसाठी पाळणाघर, विश्रांती कक्ष आदी सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. या लोकसभा मतदारसंघात एकूण 2355 मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांचे 3 सहकारी तसंच राखीव अधिकारी कर्मचारी अशा सुमारे 10,500 अधिकारी कर्मचाऱ्यांची सरमिसळ प्रक्रियेद्वारे आज निवड झाली. या सर्व पथकांना उद्या रविवारी दिनांक 12 मे रोजी 6 विधानसभा मतदारसंघातील निश्चित मतदान केंद्रावर रवाना व्हायचं आहे. परभणी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असून पारा सातत्यानं 40 अंशाच्या वर राहत आहे. वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यात एका आठवड्यात उष्माघातामुळे 2 बळी गेली आहेत. पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथले 55 वर्षीय भानुदास चापके यांचा आज दुपारी उष्माघातामुळे मृत्यू झाला तर देवगाव दुधाटे इथल्या कचरुबा गुंडाळे यांचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात सांगोला जत मार्गावर सोनंद गावाजवळ आज 4-चाकीचा अपघात झाल्यानं 3 महिला ठार झाल्या तर 3 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मजूर महिलांना घेऊन ही 4-चाकी पंढरपूर तालुक्यातल्या पाचेगाव इथं द्राक्षबागेत काम करण्यासाठी जात होती. भरधाव असलेल्या या 4-चाकीचा टायर फुटल्यानं ही दुर्घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातल्या भेंडवळची राज्यभर प्रसिद्ध असलेली पीक पाण्याचा अंदाज वर्तवणारी घटमांडणी आज जाहीर झाली. रामदास महाराज वाघ यांनी सकाळी ही घटमांडणी जाहीर केली. यंदा राज्यात पीक पाणी तसंच पाऊस चांगला राहील असा अंदाज वर्तवला आहे. राज्यभरातील अनेक शेतकरी या भेंडवळच्या घटमांडणीवर विश्वास ठेवून आपापल्या शेतात पेरणी करत असतात अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. नांदेड जिल्ह्यात काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 2 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाल्यानंतर संबंधित पथकानं हे विवाह थांबून पालकांचं समुपदेशन केलं. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरासह काही भागात आज विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावून मागील 3-4 दिवसांपासून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज शहरासहित ग्रामीण भागातही आज वादळी पाऊस झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा थंडावल्या. राज्यात 11 मतदारसंघात परवा मतदान. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आणि परभणीत गेल्या 2 दिवसात उष्माघाताचे 2 बळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.